चीनीमंडी.com पॉडकास्ट।
रेड झोन आणि कंटेनमेंट झोनवर लक्ष केंद्रित, मुख्यमंत्री। लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात आपण रेड झोन आणि कंटेनमेंट क्षेत्रावर लक्ष केंद्रित केलं आहे। राज्यातील उर्वरित भागामध्ये आपण काही प्रमाणात उद्योग व्यवसाय तसंच दुकानं आणि इतर बाबी सुरू केल्या आहेत। वृत्तपत्र ही आपली दैनंदिन गरज आहे। सध्या कोरोनाच्या भीतीमुळे वृत्तपत्रांची घरोघरी वितरण आपण बंद ठेवलं असलं तरी हे तात्पुरतं आहे। यातून आपण परिस्थिती पाहून लवकरच मार्ग काढू असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितलं। ते आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुंबईतील वृत्तपत्र वितरकांशी संवाद साधत होते। यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोरोना ही आरोग्यविषयक आणीबाणी असल्याचं सांगत वृत्तपत्र वितरणावर बंधनं आली असली तरी लवकरच मार्ग काढला जाईल असं सांगितलं। यावेळी वितरकांनी देखील मुंबईतील सोसायट्यांमध्ये कोरोना संसर्गामुळे वृत्तपत्र घेण्यास लोकांची तयारी नाही, त्यामुळे सुरक्षित अंतर पाळून स्टॉलवर विक्री करत असल्याचं सांगितलं। यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आपण काही जीवनावश्यक वस्तू, अन्नपदार्थ यांची घरपोच वितरणास परवानगी दिली असली तरी त्यांना देखील संसर्ग होणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी आहे, अन्यथा प्रादुर्भाव वाढून आरोग्याला धोका होऊ शकतो।